एखादं पक्वान्न कितीही आवडीचं असलं तरी रोज रोज खायचा कंटाळा येतोच की नाही. नवरा बायकोच्या गोड गोड प्रेमाचंही तसंच असतं राव. सुंदर बायको कितीही प्रेमाची असली तरी तिला रोज रोज पाहून कंटाळा येणारच की हो. पण हीच बायको जेव्हा 2 महिने माहेरी दडी मारून बसते तेव्हा नवऱ्याची काय अवस्था होते ते या गीतातल्या अजयकडून ऐका. बिचारा. चित्रपटाचं नाव आहे नवरा माझा भला.
प्रिया आज नाही मला चहा कराया, प्रिया आज नाही मला चहा कराया, कुठे दूध साखर मी जाऊ शोधाया, प्रिया आज नाही मला चहा कराया. गेली 2 महिने जी माहेरी गेली, जरा नाही चिंता तिला ह्या घराची, सुकत चाललो मी कुणी ना बघाया, प्रिया आज नाही मला चहा कराया. पास रोज होई किती सो सुत्रास, तो प्ले बॉय दे डोळ्यास आभास, कुणा सांगू बोला मनाच्या व्यथाया, प्रिया आज नाही मला चहा कराया. स्मरे रोज मजती तुझी गोड साद, पुरे तो टिव्याता किती पाहुआ, फक्त हाती पिसांच्या उषाया, प्रिया आज नाही मला चहा कराया, कुठे दूध साखर मी जाऊ शोधाया, प्रिया आज नाही मला चहा कराया, प्रिया आज ना.